हॅलो.
हॅलो.
हां सर, नमस्कार. मी ब्रेनवूड कंपनीतून फातिमा बोलत आहे. सर, मला तुमच्याशी 2 मिनिटं बोलायचं होतं. तुम्ही आता फ्री आहात का?
बोला बोला ना.
हो, ऍक्च्युली सर, आम्ही एज्युकेशनच्या 4थ्या पिलर वरती काम करत आहोत. ओके. जसं की शिक्षणाचे 4 पिलर असतात, जसं की रिडिंग, रायटिंग, अंडरस्टँडिंग, मेमरी रिटेन्शन आणि रेकॉर्ड. तर हे 4 पिलर इंडियन एज्युकेशन सिस्टम मध्ये मिसिंग आहे. ओके. तर डॉक्टर
माझे ते आहेच नाही ना मॅम. माझं कम्प्युटर,
सॉरी, काय बोलताय सर?
माझं कम्प्युटर एज्युकेशन आहे, मी दुसरं काय करत नाही.
अच्छा, ओके. म्हणजे तुम्ही असं कोर्सेस वगैरे नाही घेत का सर?
नाही घेत नाही.
ओके, बरं, नो इश्यूज सर, चालेल. थँक्यू.